आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन रशिया आनी ऑस्ट्रियाच्या 3 दिसांच्या अधिकृत भेटेर सुरवात करतले. आपल्या भोंवडेच्या पहिल्या टप्प्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांच्या निमंत्रणाप्रमाण 22व्या भारत रशिया वर्सुकी शिखर परिषदेखातीर मॉस्कोन आसतले. फुडारी दोनी देशामधल्या बहुआयामी संबंधांच्या पुराय श्रेणीचो नियाळ घेतले आनी परस्पर हिताच्या समकालीन प्रादेशिक आनी जागतिक मुद्द्यांचेर विचारांचो आदान प्रदान करतले. रशियेची भोंवडी पुराय करून प्रधानमंत्री मंगळारा ऑस्ट्रिया पावतले. 41 वर्सां उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांच्या ही पहिलीच ऑस्ट्रिया भेट आसतली. प्रधानमंत्री मॉस्को तशेंच व्हिएना हांगा भारतीय समुदायाच्या वांगड्याकडेन संवाद साधतले. ओडिशाच्या पुरी ह्या पवित्र शारांत जगन्नाथ देव, बलभद्र देव, देवी सुभद्रा आनी सुदर्शन देव हांची संवसारीक नामनेची रथयात्रा आयज जाता. वर्सुकी महोत्सवांत वांटो घेवपा खातीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुरींत पावल्यो. आयज सांजेवेळार रथ ओडून भगवंताचे पवित्र दर्शन करपाक संवसारांतल्या वेगवेगळ्या वाठारांतल्यान लाखांनी भक्त जमल्यात. श्री जगन्नाथ देवळाच्या दारामुखार रथ बसयल्ले. हो पवित्र सण गुंडीच्या देवीच्या देवळापर्यंतच्या आनी त्रिमुर्ती 8 दिसांनी परतून येता त्या प्रवासाचे प्रदर्शन करता. ओडिशाच्या पुरी हांगाच्या 12व्या शेंकड्यांतल्या श्री जगन्नाथ देवळांतल्या जगन्नाथ देव, बलभद्र देव, देवी सुभद्रा आनी सुदर्शन देव हांचो दिव्य प्रवास आयज दनपरा सुरू जाला. जगन्नाथ देवाक नंदीघोष रथान जाल्यार देवी सुभद्रा आनी श्री चक्रराज सुदर्शन देवाक देवदलन रथान आनी बलभद्र देवाक तलाध्वज रथान बसका दिल्यात. लोकांनी एनडीए सरकाराक तिसऱ्या कार्यकाळा खातीर दिल्ले आज्ञापत्र फाटल्या 10 वर्सांत केल्ल्या वावराचे परिणाम आसा अशें केंद्रीय मंत्री पियुष गोयल हांणी आयज सांगलें. दिल्ली भाजपाचे विस्तारीत कार्यकारी बसकेच्या उक्तावण अधिवेशनान केल्ल्या मार्गदर्शनान तांणी मोदी सरकारान वेगवेगळी येवजण्यो चालीक लावन देशान बदल केला अशें सांगलें. प्रधानमंत्र्यांनी आपल्या 3रा कार्यकाळांत देशान 3 पटींनी उदरगत करपाचो निर्णय घेतला अशी माहिती तांणी दिली. हालीच जाल्ले वेंचणुकेन देशांतल्या लोकांनी विरोधी पक्षाक न्हयकारला अशें तांणी मुखार म्हणलें. हाचे आदी दिल्लीतले भाजपाचे मुखेली वीरेंद्र सचदेव हांणी राष्ट्रीय राजधानीन सगळ्यो 7 लोकसभा जागे जिखपा खातीर भाजपाक लोकांचो आदार आसा अशें सांगलें. हे बसकेन भाजपाचे खासदार मनोज तिवारी, रामवीर सिंग बिदुरी आनी हेर पक्ष फुडारी हाजीर आशिल्ले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ह्या महिन्याच्या 22 तारखेसावन सुरू जातले. संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी सोशल मिडिया पोस्टान हे अधिवेशन 12 ऑगस्ट मेरेन चालू आसतले अशी माहिती दिल्या. 2024-25 केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलयाक लोकसभेन सादर करतले अशें तांणी सांगले. भारत सरकाराचे शिफारशी प्रमाण अर्थसंकल्पीय अधिवेशनाक संसदेच्या दोन्ही सभाघरांनी बसका आपोवपाच्या प्रस्तावाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मान्यता दिल्या अशें रिजीजू हांणी सांगले. नरेंद्र मोदी सरकाराच्या 3रा कार्यकाळांतले पयले अर्थसंकल्प आसतले. फाटल्या म्हयन्यात संसदेच्या दोन्ही सभाघरांच्या संयुक्त बसकेंत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी हो अर्थसंकल्प सरकाराच्या दुर्गामी धोरणांचो आनी भविष्यकालीन दृष्टीचो एक प्रभावी दस्तावेज थारतलो अशें म्हणिल्लें. जम्मू काश्मीरातल्या कुलगाम जिल्ह्यात काल सुरक्षा दळ आनी आतंकवादी हांच्या मदीं जाल्ल्या चकमकीत 6 आतंकवाद्यांक मरण आयले जाल्यार 2 जवानांक वीर मरण आयले. एकलो जवान महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातला आसलो. चिन्नगाम हांगा 4 आनी मोडेरगाम हांगा 1 आतंकवाद्यांक मरण आयले. मोडेरगाम हांगाच्या चकमकीत अकोला जिल्ह्यातल्या मोरगाव फाकरे हांगाच्या प्रवीण प्रभाकर गंजाळ या जवानांक वीरमरण आयले. आसामान आयज राज्यान हुंवाराची परिस्थिती मातशी सुदारल्या. भारतीय हवामान खात्यान आसाम जिल्ह्यांनी आनी बराक दिगणांतल्या कांय सुवातींनी व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास काडला. हुंवाराक दुसऱ्या ल्हारान सुमार 24 लाख लोकांक त्रास जाला. सुमार 300 मेकळीक शिबिरांनी 53 हजारा वयर विस्थापीत लोकांनी आलाशिरो घेतला. मजगती भारत हवामान खात्यान आयज उत्तराखंड उत्तर प्रदेश ओडिशा मध्य महाराष्ट्र आनी दक्षिण आंतरराष्ट्रीय कर्नाटकान उटंगराचो पावस पडपाचो अदमास काडला. तशेंच फुडल्या 5 दिसांत वायव्य आनी मध्य भारतान गडगड आनी वीज पडपा वांगडाच पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान काडला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.